चेतसा सर्वकर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव। चेतसा सर्वकर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव। अर्जुन, मत्पर हो आणि सर्व कर्मे अंतःकरणपूर्वक माझ्या ठिकाणी समर्पित कर। बुद्धियोगाचा आश्रय करून तुझे मन सातत्याने माझ्या ठाईच राहील असा तू मच्चित्त हो। या आधीच्या श्लोकात माझ्या प्रसादाने, माझ्या कृपेने अव्यय आणि शाश्वत अशा पदाची प्राप्ती तुला होईल असे सांगितल्यावर या श्लोकात पुन्हा मनाने सर्व कर्मे माझ्या ठिकाणी समर्पित कर आणि मत्पर हो असे सांगण्याचा उद्देश नीट जाणून घेतला पाहिजे। शाश्वत व अव्यय पद प्राप्त झाले आहे, पण देहाची धारणा करावी लागत आहे वा होते आहे, तोवर मिळालेले शाश्वत व अव्यय पद टिकून राहण्यासाठी व्यवहाराच्या पातळीवर काही दक्षता घेणे अत्यंत आवश्यक असते। नहि कश्चित क्षणमपी जातु तिष्ठत्य कर्मकृत या न्यायाने शरीर रक्षणासाठी कोणते तरी कर्म, कोणत्या तरी प्रकारची हालचाल करावीच लागते। अन्न वस्त्र निवाऱ्यासाठी भिक्षेपासून कोणता ना कोणता तरी उद्योग करावाच लागतो। असे काही करायचं म्हटलं की त्यासाठी इंद्रियाचे सहाय्य घ्यावेच लागते। इंद्रियस्य इंद्रियस्य अर्थे रागद्वेष व्यवस्थितौ या गीतेने सांगितलेल्या नियमाप्रमाणेच इंद्रियांच्या ठिकाणी आपापल्या शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या विषयांविषयी हवे नकोची भावनाही स्वाभाविकपणे राहते। सुरेल मंजूळ शब्द ऐकावेसे वाटतात, स्तुती ऐकावीशी वाटते, कर्कश ध्वनी निंदा नकोशी वाटते, स्पर्शात कोमलता हवी, स्निग्धता हवी, खरखरीतपणा नको, सुंदरता दिसावी, कुरूपता नको, गुढी असावी, कडूपणा नको, मिळाला तर सुगंध पाहिजे पण दुर्गंध थोडाही जाणवू नये असं वाटतंय आणि असे वाटलेही पाहिजे। त्या त्या इंद्रियांना त्यांची अनुकूल प्रतिकूलता जाणवत नसेल तर त्यांची कार्यक्षमता नष्ट झाली आहे, उणावली आहे असं म्हणावं लागतं। इंद्रिय अशी दुर्बल असणे योग्य नाही, कारण त्यामुळे शरीर धारणाच संकटात पडते। इंद्रिय आपापली कामे योग्यरीतीने करीत असतानाही त्यांना जाणवणाऱ्या अनुकूल प्रतिकूलतेच्या पाशात माणसाने गुंतता कामा नये, कारण तसं झालं तर त्यातून त्याच्या अधःपाताचा आरंभ होऊ शकतो। इंद्रियांची अनुकूल प्रतिकूलता हिताच्या दृष्टीने उचित असतेच असे नाही, म्हणून त्याविषयीची आसक्ती किंवा तिरस्कार यामुळे माणसाचा घात होऊ शकतो। यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराजांनी प्राप्तेही पुरुखे इंद्रिये लाळिली जरी कौतुके तरी आक्रमिला जाण दुःखे संसारिके असे स्पष्टपणे सांगितले आहे। इंद्रियांचे लाड करणारा पुरुष कुणी सामान्य नाही, तो प्राप्त पुरुष आहे, म्हणजे शाश्वत व अव्यय पदावर पोचलेला आहे, आणि तरीसुद्धा अगदी सहजपणे असावधपणे आता कशाचे भय या भरवशाने थोड्या कौतुकाने त्यांनी इंद्रियांना थोडीशी जरी मोकळीक दिली तरी संसारात जन्ममरणाच्या फेऱ्यात आणि त्यातून अपरिहार्यपणे निर्माण होणाऱ्या दुःखात त्याला पडावे लागते। म्हणून इंद्रियांना वाटणाऱ्या हवे किंवा नकोच्या स्वाधीन होऊन चालत नाही। श्रीमद भागवतात आलेली जडभरताची कथा या दृष्टीने लक्षात घेण्यासारखी आहे। भरतासारख्या एका थोर ब्रह्मवेत्याने संतजनसुलभ केवळ दयाबुद्धीने जन्मतःच आई मेल्यामुळे एका हरिणाच्या पिलाचे संगोपन केले। संगोपन करीत असताना चारा पाण्याविषयी घ्याव्या लागणाऱ्या दक्षतेने दयाबुद्धीतून वात्सल्य निर्माण झाले। वात्सल्याला आसक्तीचे स्वरूप आले, त्यांना त्या हरिणाचा विरह सहन होईनासा झाला आणि त्यामुळे मृत्यूनंतर भरताला हरिणाचा जन्म घ्यावा लागला। या हरिणाच्या देहातही मागील जन्मी केलेल्या तपस्येच्या प्रभावाने त्यांचे ज्ञान आणि पूर्वजन्माचे स्मरण टिकून होते। पुढे पुन्हा मनुष्यजन्मात आल्यानंतर ते फार सावधपणे राहू लागले। सर्व प्रकारच्या हवे नकोपासून त्यांनी स्वतःला दूर ठेवले, म्हणून लोक त्यांना वेडा समजू लागले। त्या अत्यंत थोर महात्म्याला जडभरत अशी संज्ञा मिळाली। ते कोणत्याही गोष्टीचा प्रतिकार करीत नाहीत असे पाहून त्यांना भद्रकाली देवीला बळी देण्यासाठी नेण्यात आले। आपला बळी दिला जात आहे हे जाणूनही महात्मा भरत स्वस्थच राहिले। तेव्हा देवी भद्रकाली स्वतःच प्रकट झाली आणि तिने भरताचे रक्षण केले। एका राजाने राजेपणाच्या अहंकारात या महापुरुषाला आपल्या पालखीचा भोई म्हणून जुंपले। असो, दयाबुद्धी ही गोष्ट काही वाईट नाही, पण तिचेही रूपांतर आसक्तीत होताच भरतासारख्या अत्यंत श्रेष्ठ पुरुषालाही जन्ममरण आणि तज्जन्य दुर्दशा भोगावी लागली। करीत राहाव्या लागणाऱ्या कर्माच्या ठाई अशी लवमात्र ही आसक्ती कोणत्याही प्रकाराने उत्पन्न होऊ नये म्हणून ईश्वरपरायण होऊन सर्व कर्मे अंतःकरणाने भगवंताच्या ठाई समर्पित करावी लागतात. सर्व कर्मे भगवदर्पण बुद्धीने करावीत अशा प्रकारचा आदेश गीतेमध्ये वेगवेगळ्या शब्दात अनेक ठिकाणी आला आहे. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः. गीता 3:30 श्लोक. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यतेन स पापेन पद्मपत्रमिवाम्भसः. गीता 5:10 श्लोक. ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः अनन्येन एव योगेन माम ध्यायन्त उपासते. गीता 12:6 श्लोक. मी करतो हा अहंकार सुटला की कर्मे भगवदर्पण होतात हे पूर्वी सांगितलेच आहे आणि त्यासाठी चित्तवृत्ती भगवतपरायण असावी लागते, भक्तियुक्त असावी लागते, तरच हे साधते. ही भगवतपरायणता पूर्ण विवेकाने जीव जगत जगदीश्वर यांच्या संबंधाच्या यांच्या स्वरूपाच्या यथावत ज्ञानाने प्राप्त होत असते. या ज्ञानासंबंधीचा निश्चय दृढ व्हावा म्हणून क्वचित प्रकृतीपुरुष, क्षेत्र क्षेत्रज्ञ, क्षर अक्षर, पंचकोश, स्थूल सूक्ष्मादी 3 किंवा 4 शरीरे, माया अविद्या, तिची आवरण विक्षेपादी लक्षणे यासंबंधीचे सर्व विज्ञानही समजून घ्यावे लागते. कारण अज्ञानाच्या अधिष्ठानावर अनेक प्रकारच्या शंका उत्पन्न होत असतात आणि त्यांचे निराकरणही अनेक प्रकाराने करून घ्यावे लागते. वेदांत शास्त्रात निर्माण झालेल्या अनेक प्रकारच्या प्रक्रिया बोधासाठी वेगवेगळ्या दिशेने जिज्ञासूची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत असल्या तरी त्या विविध विचारसरणींचा उद्देश ब्रह्माची आत्म्याची निरपवाद एकताच सिद्ध करण्यासाठी असतो. प्रकृतीप्रमाणे निर्माण झालेल्या आवश्यकतेनुसार हे सर्व जाणून घेणे हाच बुद्धियोग. या बुद्धियोगाच्या प्राप्तीसाठी श्रद्धापूर्वक श्रवण मनन निधिध्यासनाचा अभ्यास प्रयत्नपूर्वक दीर्घकाल करावा लागतो. गुरूंचे मार्गदर्शन त्यासाठी उपयुक्त ठरते. उत्कट निष्ठेच्यामुळे प्राप्त होणारी ईश्वरी कृपाही या बुद्धियोगाचा लाभ घडवित असते. अंतःकरण भगवंताच्या ठिकाणी सातत्याने स्थिर राहण्यासाठी हा बुद्धियोग म्हणजेच विवेकाधिष्ठित आत्मज्ञान याची आवश्यकता असते. म्हणून भगवान बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्त सततम भव असा आदेश देत आहेत. श्रद्धा, निष्ठा, प्रेम या भक्तिमार्गात अत्यंत आवश्यक असलेल्या भावनांच्या मागे ज्ञानाचे, विवेकाचे, निश्चयाचे अधिष्ठान नसेल तर या भावनाही सातत्याने टिकू शकत नाहीत. त्यांचेही मग जणू काही काळापुरते झटके आल्यासारखे होते. काहीतरी निमित्ताने, काहीतरी प्रसंगाने अंतःकरण सात्विक भावाने उचंबळून येते आणि ही सात्विकता श्रद्धेच्या, प्रेमाच्या रूपानेही व्यक्त होते. ती श्रद्धा, ते प्रेम बुद्धियोगाच्या म्हणजेच ज्ञाननिष्ठेच्या अभावी सातत्याने टिकू शकत नाही, अव्यभिचारी राहू शकत नाही. माणसाचे रक्षण या बुद्धियोगामुळेच होत असते. गुराखी जसा हातामध्ये दंडुका घेऊन गुराढोरांना राखतो तसं काही देव माणसाच्या संबंधात वागत नाही. देव माणसाला बुद्धी देतो आणि त्या बुद्धीच्या बळावर मनुष्य योग्यायोग्य जाणून घेऊन जे करणं श्रेयस्कर आहे ते नेमकेपणाने करतो, हिताच्याच मार्गाने चालत राहतो. बुद्धियोगाचे हे असे महात्म्य आहे. तद अभावी चित्ताला स्थिरता येऊ शकत नाही. चित्ताला स्थिरता येऊन ते भगवंताच्या ठिकाणी सातत्याने जडून राहिले म्हणजे काय घडतं आणि तसं झालं नाही तर काय भोगावं लागतं त्याचं वर्णन भगवान पुढील श्लोकात करीत आहेत.